चीनी मंडी .com पॉडकास्ट।
सरकारनं FRP न वाढवण्याचे राजू शेट्टींनी दिलं हे कारण। एक हेक्टर ऊसासाठी रासायनिक खतांच्या खर्चामध्ये गेल्या वर्षीपेक्षा राहुरी कृषी विद्यापीठाच्या अनुसार 1,565 रुपये हेक्टरी वाढ झालेली आहे। तसंच पाणीपट्टी, वीज बिल, इंधन, मानवी श्रममूल्य, यांत्रिकीकरण यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे। तरीसुद्धा कृषी मूल्य आयोगानं यंदाच्या FRP कोणतीही वाढ केली नाही अशी टीका माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज केली। श्री शेट्टी म्हणाले, शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढलेला असताना देखील केवळ साखरेचे दर वाढलेले नाहीत, तसंच जागतिक बाजारपेठेत साखरेचे दर गडगडणार असल्याची भीती व्यक्त करून यंदा केंद्रीय कृषी मूल्य आयोगानं ऊसाची FRP जैसे थे ठेवलेली आहे। कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष विजयपाल शर्मा म्हणतात की गेल्या 7 वर्षात यंदा ऊसाचं उत्पादन सर्वाधिक आहे। भारतात साखरेचे दर 2016-17 साली 3,609 रुपये होते, तर 2017-18 वर्षामध्ये 3,183 रुपयांवर आले। तसंच भारत आणि थायलंड या देशात ऊसाचं उत्पादन जास्त असल्यामुळं जागतिक बाजारपेठेत साखरेचं उत्पादन वाढणार असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे। त्यामुळंच भारतासह जागतिक बाजारपेठेतील साखरेचे दर पडणार असल्याचं कारण पुढे करत त्यांनी यंदाच्या म्हणजे 2019-20 FRP कोणतीही वाढ केली जाणार नसल्याचं मत व्यक्त केलं आहे। केवळ साखरेच्या दरावर FRP काढली जात नाही, शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च गृहीत धरून FRP काढली जाते। वास्तविक मोठ्या शुगर लॉबी ही सध्या भाजप सरकारच्या वळचणीला गेली आहे, त्यामुळंच यंदा FRP वाढ केलेली नाही। यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे। उत्पादन खर्च न पकडताच FRP जाहीर केली असल्याचं यावरून दिसत आहे। कृषी मूल्य आयोग उत्पादन खर्च काढताना 3 वर्षाची सरासरी राज्यवार जाहीर करतात। सन 2012-13 डिझेलवरील खर्चाचं विवरण देताना हेक्टरी 131 रुपये दाखवलेला आहे, तर 15-16 63 रुपये केलं आहे। सन 17-18 89 रुपये केलं आहे। गंमत म्हणजे सन 12-13 डिझेलचा दर 51 रुपये होता, 17-18 साली 62 रुपये होता, मग डिझेलचा दर 12-13 कमी असताना 131 खर्च धरला आहे, तो 17-18 89 रुपये करण्यात आला आहे। मग हे आकडे कशावरून काढण्यात आले आहेत? शेतकरी नेते पाशा पटेल यांची राज्याच्या कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्षपदी 2017 निवड झाली। राज्य सरकारनं आयोगाला 1,90,422 रुपये प्रति हेक्टरी ऊसाचा उत्पादन खर्च सादर केला आहे। तोच सन 2016 ऊसाचा उत्पादन खर्च 35,000 रुपयांनी कमी करून 1,54,534 रुपये सादर करण्यात आला, तर त्याचवेळी शेजारच्या कर्नाटक राज्यानं 15-16 32,000 रुपयांची वाढ केली आहे। मग देशात ऊसाचा उत्पादन खर्च वाढलेला असताना राज्यात तो कमी का दाखवण्यात आला? यामध्ये महाराष्ट्र सरकारनं शेतकऱ्यांचं फार मोठं हित साधल्याचं दिसत आहे। कदाचित शेतकऱ्यांच्या खर्चाचा हिशेब कमी करून उत्पन्न दुप्पट करण्याचं तंत्र साधायचं असेल। मोदी सरकारच्या काळात साखरेची आयात मोठ्या प्रमाणावर करण्यात आलेली आहे। गेल्या 5 वर्षांमध्ये केंद्र सरकारनं भारतात 22,000 कोटी रुपयांची साखर आयात करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देशोधडीस लावलं आहे। ब्राझीलकडून सर्वाधिक साखर आयात केली असून पाकिस्तानसारख्या शत्रू राष्ट्राकडून देखील साखर आयात केली आहे। केंद्र सरकारनं साखर उद्योगाबाबतीत असलेलं धोरण चुकल्यामुळेच आज साखर उद्योगासह ऊस उत्पादक शेतकरी आर्थिक अरिष्टात सापडलेला आहे। त्यातच साखर कारखान्यांमध्ये असणारी 2 कारखान्यांच्या अंतराची अट केंद्रीय कृषी मूल्य आयोगानं काढून टाकण्याची शिफारस करून देखील यावर राज्य सरकारनं कोणतंही पाऊल उचललं नाही।